बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, ग्राम बाल संरक्षण समिती बालकांसाठी काम करते. बालकांच्या समस्यावर निराकरण करायचे काम ग्राम बाल संरक्षण समितीला करावे लागते. ग्राम बाल संरक्षण समितीची जबाबदारी तशा प्रकारे असायला पाहिजे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.